पहिले शमुएल अध्याय 2. मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, माझे मन परमेश्वराच्या ठाई आनंद पावत आहे. माझे शिंग परमेश्वराच्या ठाई उंच केले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदित होत आहे. परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाही. आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही. अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका. तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे. त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात. पराक्रमी पुरुषांची धनुष्ये मोडलेली आहेत, परंतु जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे. जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत, आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती, तिने 7 मुलास जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत, ती अशक्त झाली आहे. परमेश्वर जीवे मारतो व जीवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो. परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो तसेच तो उंचही करतो. तो गरीबाला धुळीतून वर उठवतो. तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो, यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे. कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत. त्याने त्यावर जग ठेवले आहे. तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय सांभाळेल, परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील. कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळवणार नाही. देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील. आकाशातून तो त्यांच्या विरुद्ध मेघ गर्जना करील. परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील. तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील. मग एल्काना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो लहान मुलगा एली याजक याच्या समोर परमेश्वराची सेवा करू लागला. एलीची मुले नालायक माणसे होती. ते परमेश्वरास ओळखत नव्हते. लोकांच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी 3 अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई. तो परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा घुसवत असे, आणि तो काटा जे सर्व धरून काढी ते याजक आपणासाठी घेई. जे इस्रायली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत. त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे, कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल. जर त्या मनुष्याने त्यास असे म्हटले की अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तू घे, तर तो म्हणे असे नाही, पण तू आत्ताच दे, नाहीतर मी ते बळजबरीने घेईन. हे त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्या समोर फार मोठे होते, कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकास तिरस्कार वाटू लागला. परंतु शमुएल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता. त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे, आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई, त्यावेळी त्यास तो देत असे. एल्कानाला व त्याच्या पत्नीला एली आशीर्वाद देऊन म्हणत असे, असे या पत्नीपासून परमेश्वर तुला संतान देवो, कारण जे तिने देवाकडे विनंती करून मागितले त्यास परत दिले. मग तो आपल्या घरी जात असत आणि परमेश्वराने हन्नेला पुन्हा मदत केली. ती गरोदर झाली. तिने तीन मुलांना व दोन मुलींना जन्म दिला. या दरम्यानच्या काळात शमुएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले पुत्र सर्व इस्रायलाशी कसे वागले आणि दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ ज्या स्त्रिया सेवा करीत त्यांच्यापाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत. माझ्या मुलांनो, असे करू नका, कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही. तुम्ही परमेश्वराच्या लोकास आज्ञाभंग करायला लावता. जर कोणी एक पुरुष दुसऱ्या विरुद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर पुरुष परमेश्वराच्या विरुद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल? पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात, कारण त्यांना जीवे मारावे असा देवाचा हेतू होता. शमुएल बाळ हा मोठा झाला आणि परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. आता देवाचा एक पुरुष एलीकडे येऊन त्यास म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिस्रात फारोच्या दास्यात राहत असता मी त्यास प्रगट झालो नाही काय? आणि त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे, माझ्यासमोर एफोद धारण करावे, म्हणून मी त्यास इस्रायलाच्या वंशातून निवडून काढले नाही काय? आणि इस्रायलाच्या लोकांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या पूर्वजांच्या घराण्याला दिली नाहीत काय? तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञा पिले आहे त्यांना तुम्ही का लात मारता? आणि माझे लोक इस्रायलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्याकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यापेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस? त्यामुळे इस्रायलांचा परमेश्वर म्हणतो की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे. परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो, कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल. पहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या वडिलांच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही. जरी इस्रायलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्व काळ कधी कोणी म्हातारा होणार नाही. आणि तुझा जो पुरुष मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही त्यास जिवंत राखले जाईल, यासाठी की तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या मनाला खेद देणारा होईल आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल. ते दोघेही एकाच दिवशी मरतील. मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन. तो माझ्या मनात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे करेल. मी त्याचे घराणे निश्चित स्थापीन आणि तो माझ्या अभिषिक्त राजांसमोर निरंतर चालेल. असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुपयाच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की मी तुला विनंती करतो, मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजक पदातले एखादे काम दे.